चीनीमंडी.com पॉडकास्ट।
रोमानियन सरकार साखर पेयांवर कर लागू करू शकते। जगातील बऱ्याच देशांनी गेल्या काही वर्षांमध्ये साखर पेयांवर कर लावला आहे। आता या पावलावर पाऊल टाकून रोमानियन सरकार साखर पेयांवर कर लागू करण्याच्या विचारात आहे। अहवालानुसार साखरपेयांवर कर लागू करण्यासंदर्भात सरकारची पुढच्या आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता आहे। साखरपेयांवर कर सुरू झाल्यास त्याचा परिणाम देशातील साखर वापरावर होण्याची शक्यता आहे। साखरेचा वापर कमी व्हावा आणि चांगल्या आणि निरोगी जीवनाला चालना मिळावी हे यासाठी या योजनेचं उद्दिष्ट आहे। सप्टेंबरपासून कर लागू करण्यात येणार असल्याचं अहवालात म्हटलं आहे। त्या अनुषंगानं देशातील ग्राहकांना साखरयुक्त पेयांसाठी जास्त पैसे द्यावे लागतील। प्रति 100 मिलीलिटर 5 ते 8 ग्रॅम साखर असलेल्या पेयांसाठी कर प्रति लिटर रॉन 0.8 असेल, तर दर 100 मिलीलिटर 8 ग्रॅमपेक्षा जास्त साखर असलेल्या पेयांसाठी कर 1 रॉन असेल।